चैप्टर 3 पाठ 3 एक्सरसाइज 3 स्वाध्याय 3 खालील संवाद ऐकूया आणि वाचूया.
क. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण सगळे? मजेत ना? मी अजय जाधव. पुढचे 15 दिवस मी आपला टूर गाईड आहे. आपण सगळे एकमेकांना आपली ओळख करून देऊया, किंवा आता आपण एक खेळ खेळूया. मी आता हा चेंडू टाकतो, तुम्ही तो झेला आणि स्वतःबद्दल सांगा, ठीक आहे? ओ काकू, पकडा.
मी सुनीता परब, मी प्राध्यापिका आहे, मी मुंबईत राहते. आता मी चेंडू कुठे टाकू? हा
पकडला. मी अमोलोक, मी डॉक्टर आहे, मी पुण्यात राहतो. कॅच.
मी स्नेहल देसाई, मी गृहिणी आहे, मी नाशिक मध्ये राहते, मला 2 मुलं आहेत. हा घ्या बॉल.
माझं नाव सुनील परब, सुनीता माझी बायको, मी प्राध्यापक आहे. पकडा.
अरे हा नमस्कार, मी मधुरा साटम, मी नागपुरात राहते, मी बँकेत काम करते. टाकू कॅच.
मी सुचेता प्रधान, मी इंजिनियर आहे, मी कोल्हापूरला राहते.
ख.
ट्रेन मधला संवाद.
काकी, तुम्ही कुठे उतरणार आहात?
दादरला.
हो का? आणि त्या आजी लाल साडी नेसलेल्या?
अहो, मी कसं सांगू ते, तुम्हीच विचारा.
आजी, अहो आजी, तुम्ही कुठे उतरणार आहात?
मी ठाण्याला उतरणार आहे. का?
तुम्ही उतरल्यावर मी तुमच्या जागेवर बसेन.
बस ना, कुठे उतरणार आहेस?
कल्याणला. हसता का काकी?
तू मुंबईची नाही आहेस, हो ना?
तुम्हाला कसं माहीत?
तुझ्या चेहऱ्यावर लिहिलंय ते. दादर आलच, बस इथे.
ग.
मी अमय, मी इथे नवीन आहे, C52 मध्ये राहतो. ए, मी पण खेळू?
हा ये ना. तसं पण आमच्यामध्ये एक फिल्डर कमी आहे.
कॅच.
सई झेल घेतलास रे.
मस्त कॅच होता. ए हाय, मी चिन्मय.
आणि मी रोहन, मी पण सी विंग मध्ये राहतो.
हाय अमय. मी अभय. सई कॅच घेतलास रे तू, नाहीतर हा केदार नुसता कोंबडी पकडत असतो बघा.
काय 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 कोंबडी काय? स्वतःला जसा काय सचिन तेंडुलकर समजतो तू?
हो.
अरे अरे, काय मस्ती करताय?
मी अंकित. हाय, मी साहिल. आणि हा आपल्या सोसायटीतला क्रिस खेळ.
ए गपे. हाय अमय, मी वैभव. आम्ही रोज संध्याकाळी खेळतो, तू पण येत जा.
एक्सरसाइज 15 स्वाध्याय 15 खालील संवाद ऐकूया आणि वाचूया.
हॅलो राणे, मी तासकर.
मी पावगी बोलतोय सर.
अनवर कुठे आहे?
माहीत नाही सर.
त्याच्याकडे मोबाईल आहे?
हो सर.
नंबर द्या.
एक मिनिट हा. 9853033.
आठच आकडे?
8 नाहीत सर, 10 आहेत.
कुठे 10 पावगी? 9853030.
एक मिनिट सर. 3 आणि 0 नाही, 3 0 म्हणजे 3 वेळा 0, 4 3 3 म्हणजे 3 वेळा 3. 10 आकडे ते सर.
धन्य आहात तुम्ही पावगी. एक नंबर सांगताना किती घोळ घातलात.
सॉरी हा सर.
एक्सरसाइज 19 स्वाध्याय 19 ऐकूया. दुपारचा वाजला 1, आईने केला केक, केक खाण्यात 1 तास गेला,
आम्ही नाही अभ्यास केला.
दुपारचे वाजले 2, बाबांचा आला फोन, फोनवर बोलण्यात 1 तास गेला,
आम्ही नाही अभ्यास केला.
दुपारचे वाजले 3, ताईची हरवली पिन, पिन शोधण्यात 1 तास गेला,
आम्ही नाही अभ्यास केला.
दुपारचे वाजले 4, आईने दिला मार, मार खाऊन रडण्यात 1 तास गेला,
आम्ही नाही अभ्यास केला.
संध्याकाळचे वाजले 5, ताईने केला नाच, नाच बघण्यात 1 तास गेला,
आम्ही नाही अभ्यास केला.
संध्याकाळचे वाजले 6, आईने केला चहा, चहा पिण्यात 1 तास गेला,
आम्ही नाही अभ्यास केला.
संध्याकाळचे वाजले 7, आईने केला भात, भात खाण्यात 1 तास गेला,
आम्ही नाही अभ्यास केला.
रात्रीचे वाजले 8, ताईने फोडला माठ, तुकडे उचलण्यात 1 तास गेला,
आम्ही नाही अभ्यास केला.
रात्रीचे वाजले 9, घरात शिरली माऊ, माऊ हकलण्यात 1 तास गेला,
आम्ही नाही अभ्यास केला.
रात्रीचे वाजले 10, टीव्ही वरची गंमत पहा, टीव्ही बघण्यात 1 तास गेला,
आम्ही नाही अभ्यास केला.
रात्रीचे वाजले 11, बिल्डिंग मध्ये शिरला बकरा, बकरा हकलण्यात 1 तास गेला,
आम्ही नाही अभ्यास केला.
रात्रीचे वाजले 12, आईचा चढला पारा, तिला शांत करण्यात 1 तास गेला,
आम्ही नाही अभ्यास केला,
आम्ही नाही अभ्यास केला,
आम्ही नाही अभ्यास केला.
एक्सरसाइज 20, स्वाध्याय 20, ऐकूया आणि वाचूया.
मी एक मुंगी, हा एक मुंगी, ती एक मुंगी, तू एक मुंगी, ही एक मुंगी, ती एक मुंगी, पाच येथल्या पाच फिरंगी.
1, 2, 3, 4
गणपतीचा जय जयकार.
5, 6, 7, 8
गणपतीला सोन्याचा पाठ.
9, 10, 11, 12
गणपतीच्या मुकुटात मोत्यांचा तुरा.